नया स्कूल
Die neue Schule.
एक छात्र अपने पहले दिन के बारे में बताता है.
Ein junger Schüler erzählt von seinem ersten Tag in einer neuen Schule und lernt die verschiedenen Fächer und Lehrer kennen.
छात्र नए स्कूल में जाता है.
Der Schüler geht in die neue Schule.
वो कक्षा में कई बच्चों को देखता है.
Er sieht viele Kinder in der Klasse.
शिक्षिका विषयों को समझाती है.
Die Lehrerin erklärt die Fächer.
बच्चे ध्यान से सुनते हैं.
Die Kinder hören aufmerksam zu.
वो कई नए दोस्तों बनाता है.
Er macht viele neue Freunde.
दिन बहुत अच्छा था.
Der Tag war sehr schön.
मैं कल का इंतजार कर रहा हूँ.
Ich freue mich auf morgen.
शीर्षक बड़ा खरीदारी.
Titel: Das große Einkaufen.
विवरण: एक माँ अपने बच्चे के साथ सुपरमार्केट जाती है और विभिन्न उत्पादों की खोज करती है.
Beschreibung: Eine Mutter geht mit ihrem Kind in den Supermarkt und entdeckt verschiedene Produkte.
माँ अपने बच्चे से पूछती है कि उन्हें क्या खरीदना चाहिए.
Die Mutter fragt ihr Kind, was sie kaufen sollen.
बच्चा जवाब देता है कि उसे सेब और केले चाहिए.
Das Kind antwortet, dass es Äpfel und Bananen will.
माँ मुस्कुराती है और कहती है कि यह अच्छे विचार हैं.
Die Mutter lächelt und sagt, dass es gute Ideen sind.
वे पहले सेब के पास जाते हैं.
Sie gehen zuerst zu den Äpfeln.
माँ बच्चे को सेब दिखाती है.
Die Mutter zeigt dem Kind die Äpfel.
बच्चा कहता है कि सेब लाल और स्वादिष्ट हैं.
Das Kind sagt, dass die Äpfel rot und lecker sind.
सेब के बाद वे केले के पास जाते हैं.
Nach dem Äpfel gehen sie zu den Bananen.
माँ सबसे अच्छे केले चुनती है.
Die Mutter wählt die besten Bananen aus.
परिवार कैशियर पर भुगतान करता है.
Die Familie bezahlt an der Kasse.
कपड़ों का आदान प्रदान.
Der Kleidertausch.
एक दोस्तों का समूह कपड़ों के आदान प्रदान की पार्टी आयोजित करता है ताकि वे अपने अलमारी को नवीनीकरण कर सके.
Eine Gruppe von Freunden veranstaltet eine Kleidertauschparty, um ihre Kleiderschränke zu erneuern.
जब दोस्त एक साथ आए तो माहौल बहुत खुशनुमा था.
Als die Freunde zusammenkamen, war die Stimmung sehr fröhlich.
हर कोई अपने सबसे अच्छे कपड़े लेकर आया.
Jeder brachte seine besten Kleidungsstücke mit.
दोस्तों ने एक दूसरे के कपड़ों को देखा.
Die Freunde schauten sich die Kleidung gegenseitig an.
वे कपड़ों के बारे में हंसने और मजाक करने लगे.
Sie lachten und machten Witze über die Kleidungsstücke.
कुछ लोग सबसे चमकीले कपड़े पहनने में हिचकिचाए.
Einige trauten sich nicht, die auffälligsten Stücke auszuprobieren.
कुछ दोस्तों ने दूसरों को सबसे अच्छे संयोजन खोजने में मदद की.
Einige Freunde halfen anderen, die besten Kombinationen zu finden.
दिन के अंत में सभी नए कपड़ों के साथ घर चले गए.
Am Ende des Tages gingen alle mit neuen Outfits nach Hause.
उन्होंने नए कपड़ों के साथ शानदार अनुभव किए.
Sie hatten tolle Erfahrungen mit neuen Kleidern.
कपड़ों का आदान प्रदान एक पूर्ण सफलता थी.
Der Kleidertausch war ein voller Erfolg.
शीर्षक ऋतुओं के रंग.
Titel: Farben der Jahreszeiten.
विवरण: एक फोटोग्राफर बताता है कि कैसे प्रकृति के रंग ऋतुओं के दौरान बदलते हैं और विभिन्न तत्व कैसे आकार लेते हैं.
Beschreibung: Ein Fotograf beschreibt, wie sich die Farben der Natur im Laufe der Jahreszeiten verändern und welche Formen die verschiedenen Elemente in der Natur annehmen.
पक्षियों की यादें आसमान को जीवंत रंगों में रंग देती हैं.
Die Erinnerungen der Vögel färben den Himmel in lebendigen Farben.
पत्ते सुनहरे पीले रंग में जमीन पर गिरते हैं.
Die Blätter fallen goldgelb auf den Boden.
सर्दी के दिन दृश्य पर एक सफेद खामोशी लाते हैं.
Die Wintertage bringen eine weiße Stille über die Landschaft.
बसंत के फूल चमकीले रंगों में खिलते हैं और आंख को प्रसन्न करते हैं.
Die Frühlingsblumen blühen in leuchtenden Farben und erfreuen das Auge.
प्रकृति हमें परिवर्तन में सुंदरता को पहचानना सिखाती है.
Die Natur lehrt uns, die Schönheit in Veränderung zu erkennen.
ऋतुएं हमें दिखाती हैं कि सब कुछ क्षणिक है.
Die Jahreszeiten zeigen uns, dass alles vergänglich ist.
हर रंग की छटा परिवर्तन की एक अलग कहानी सुनाती है.
Jeder Farbton erzählt eine eigene Geschichte von Veränderung.
शीर्षक कला और धारणा.
Titel: Kunst und Wahrnehmung.
विवरण: एक कलाकार अपने कामों में रंगों और आकारों के महत्व पर चर्चा करता है और यह कि वे दर्शकों की भावनाओं को कैसे प्रभावित करते हैं.
Beschreibung: Ein Künstler diskutiert die Bedeutung von Farben und Formen in seinen Werken und wie sie die Emotionen der Betrachter beeinflussen.
कलाकार का मानना है कि रंग कला की आत्मा को दर्शाते हैं.
Der Künstler glaubt, dass Farben die Seele der Kunst widerspiegeln.
वो जुनून और ऊर्जा को व्यक्त करने के लिए लाल का उपयोग करता है.
Er nutzt Rot, um Leidenschaft und Energie auszudrücken.
Nila Shanti aur Shantata ka prateek hai.
Blau symbolisiert Ruhe und Gelassenheit.
Kala ke ek tukde ka roop darshak ki dharana ko prabhavit karta hai.
Die Form eines Kunstwerks beeinflusst die Wahrnehmung des Betrachters.
Ek chitra ek saath udasi aur khushi ko utpann kar sakta hai.
Ein Bild kann Traurigkeit und Freude gleichzeitig hervorrufen.
Kala ki sundarta aksar vivaran mein hoti hai.
Die Schönheit der Kunst liegt oft im Detail.
Kala keval rachnatmakta ka ek roop nahi hai, balki bhavnaon ko sampreshit karne ka ek tarika hai.
Kunst ist nicht nur ein Ausdruck von Kreativität, sondern auch ein Weg, Gefühle zu kommunizieren.
Samay ke parivartan mein shiksha.
Bildung im Wandel der Zeit.
Ek itihaskar vishleshan karta hai ki kaise shaikshanik pranali sadiyon mein badal gayi hai aur aadhunik vidyalayon ko aaj ki chunautiyon ka samna karna hai.
Ein Historiker analysiert, wie sich das Bildungssystem im Laufe der Jahrhunderte verändert hat und welche Herausforderungen moderne Schulen heute bewältigen müssen.
Prachin Bharat mein shiksha mukhya roop se guruon dwara pradan ki gayi thi.
Im antiken Indien wurde Bildung hauptsächlich durch Gurus vermittelt.
Guru keval shikshak nahi the, balki aadhyatmik neta bhi the.
Die Gurus waren nicht nur Lehrer, sondern auch spirituelle Führer.
Sadiyon ke dauran shaikshanik pranali viksit hui.
Im Laufe der Jahrhunderte entwickelte sich das Bildungssystem weiter.
Shiksha adhik sulabh aur vivid hoti gayi.
Bildung wurde zugänglicher und vielfältiger.
Audyogikaran ne shiksha ke liye naye drishtikon laye.
Die Industrialisierung brachte neue Ansätze für die Bildung.
Teknikikaran ne shiksha ke vyavaharon ko mahatvapurn roop se prabhavit kiya.
Die Technologisierung beeinflusste die Bildungspraktiken erheblich.
Aajkal shiksha pranali anek chunautiyon ka samna kar rahi hai, jaise ki samaveshita aur takniki parivartan.
Heutzutage steht das Bildungssystem vor zahlreichen Herausforderungen wie Inklusion und technologischem Wandel.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.